स्तोत्र संहिता अध्याय 109 सुडासाठी याचना दाविदाचे स्तोत्र। हे माझ्या स्तवनाच्या देवा, शांत राहू नको, कारण दुष्ट आणि कपटी माझ्यावर हल्ला करतात। ते माझ्याविरुद्ध खोटे बोलतात, त्यांनी मला वेढले आहे आणि माझ्याबद्दल द्वेषयुक्त गोष्टी सांगतात, आणि ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात। माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझी निंदानालस्ती करतात, पण मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो। मी केलेल्या चांगल्यासाठी वाईट, आणि त्यांनी माझ्या प्रीतीचे फेड द्वेषाने केली। या लोकांवर तू दुर्जन मनुष्यास शत्रूसारखा नेम, त्यांच्या उजव्या हाताकडे आरोप करणाऱ्याला उभा ठेव। जेव्हा त्यांचा न्याय होईल, तेव्हा तो अपराधी म्हणून सापडो। त्याची प्रार्थना पापच मानली जाऊ, त्याचे दिवस थोडे होत। दुसरा त्याचा अधिकार घेऊ, त्याची मुले प्रीतहीन आणि त्याची पत्नी विधवा हो। त्याची मुले इकडे तिकडे भटकत आणि भीक मागत फिरत, ती आपल्या ओसार ठिकाणाहून दूर जाऊन निवेदन करोत। सावकार त्याचे वर्चस्व हिरावून घेऊ, त्याची कमाई परकी लुटून घेऊत। त्यांना कुणीही दया देऊ नये, त्याच्या प्रीतहीन मुलांची कुणीही क्यू करू नये। त्याचे वंशज कापून टाकली जाऊत, पुढच्या पिढीत त्याचे नाव खोडले जाऊत। परमेश्वरास त्याच्या पूर्वजांच्या पापाची आठवण राहो, त्याच्या आईची पापे कधी विसरली न जाऊत। परमेश्वरापुढे त्याचे पातक सदैव असोत, परमेश्वर त्यांचे स्मरण पृथ्वीवर काढून टाको, कारण या मनुष्याने कधी दया दाखविण्याची पर्वा केली नाही, परंतु त्याऐवजी पिडलेल्यांचा छळ आणि गरजवंत व धैर्य खासलेल्यांचा वध केला। त्यास शाप देणे आवडते, म्हणून तो परत त्याच्यावर आला। त्याने आशीर्वादाचा द्वेष केला, म्हणून त्याच्यावर आशीर्वाद आले नाहीत। त्याने त्याच्या वस्त्राप्रमाणे आपल्याला शापाचे वस्त्र पांघरले, आणि त्याचे शाप हे पाण्याप्रमाणे त्याच्या अंतर्यामात तेलासारखे त्याच्या हाडात आले। त्याचे शाप त्यास पांघरवायाच्या वस्त्राप्रमाणे हो, ते नेहमी वापरावायाच्या कमरपट्ट्याप्रमाणे तो त्यास विडून राहू। माझ्या आरोप्यास, माझ्या विरुद्ध वाईट बोलणाऱ्यास परमेश्वराकडून हेच प्रतिफळ आहे। हे परमेश्वरा माझा प्रभू, कृपा करून तुझ्या नावाकरता मला वागून घे, कारण तुझ्या कराची विश्वसनीयता उत्तम आहे। म्हणून मला वाचव, कारण मी पीडित आणि गरजवंत आहे, आणि माझे हृदय माझ्यामध्ये घायल झाले आहे। मी संध्याकाळच्या सावलीप्रमाणे दिसेनासा झालो आहे, मी टोळाप्रमाणे उसकावला जात आहे। उपासाने माझे गुडघे अशक्त झाले आहेत, मी त्वचा आणि हाडे असा होत आहे। माझा विरोधीस मी निंदेचा विषय झालो आहे, ते जेव्हा माझ्याकडे बघतात तेव्हा आपले डोके हलवतात। हे माझ्या परमेश्वरा, माझ्या देवा, मला मदत कर, तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेवर माझा उद्धार कर। हे परमेश्वरा, त्यांनी हे जाणावे की ही तुझी करणी आहे, तूच हे केले आहेस। जरी त्यांनी मला शाप दिला, पण कृपा करून मला आशीर्वाद दे। जेव्हा ते हल्ला करतील तेव्हा ते लज्जित होतील, परंतु तुझा सेवक आनंदी होईल। माझे विरोधी वस्त्राप्रमाणे लाज पांघरतील, आणि ते त्यांची लाज झग्याप्रमाणे पांघरतील। मी आनंदाने आपल्या मुखाने मनापासून परमेश्वरास धन्यवाद देईन। लोक समुदायासमोर मी त्याची स्तुती करीन, कारण तो पीडितांना धमकी देण्यापासून त्यांचे तारण करायला तो त्यांच्या उजव्या हाताला उभा राहतो।